पटे सांडी जे गुणघनाचे नि वृष्टी भरे भरली मोहाचे नि महापूरे घेऊन जात नगरे यम नियमांची जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मच्छराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत महामीन जेथ प्रपंचाची वळणे कर्माकर्मांची वोभाने वरी तरताती वोसाने सुख दुःखांची रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा जेथ जीव फेन संघटा संघ दिसे अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उकळिया जेथ विषयोर्मीच्या आकळिया उल्लाळ घेती उदयास्ताचे लोंढे पाडीत जन्म मरणाचे चोंढे जेथ पाच भौतिक बुडबुडे होती जाती समूह विभ्रम मासे गीताती धैर्याची आविसे तेथ देवरे भुवत वळसे अज्ञानाचे भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे रजोगुणाचे नि खळाळे स्वर्गु गाजे तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड किंब हुना हे दुआड माया नदी।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर सब। माथा प्रपंचाचे वोझे घेऊनी म्हणे माझे माझे बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने पडिले भ्रांतीचे अंधारे नागविले अभिमान चोरे आले अहंतेचे काविरे भूतबाधा बहुतेक आवर्ती पडले प्राणी वाहाकची गेले जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे देव आपण घालूनी उडी तयासी नेले पैल थडी येरते अभाविके बापुडी वाहतची गेली। माया नदीचं जसं वर्णन आता आपण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं ऐकलं तसं हे संसार महापुराचं वर्णन समर्थांनी केलेलं आपण पाहतो आहोत। संसारामध्ये लक्षात घेण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल समर्थ सावध करत आहेत। हे जे वर्णन आहे त्याचा अर्थ हा आहे संसारामध्ये मृत्यू हा पाठीमागं लागलेला आहे त्याचं स्मरण आवश्यक आहे। तो कधीही येऊ शकतो कुठेही गाठू शकतो। तसं संसारामध्ये आशा आणि ममता आपल्याला वाटत असणाऱ्या आशा आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये महद अंतर असतं। मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे प्रत्येकाचंच मनात येत असतं। या आशेला तसा अंत नाही। भगवंतांनी दिलेलं जे जीवन आहे ते कुठतरी तुलनात्मक जगण्याच्या ऐवजी आपल्या गुणांप्रमाणे आपल्या कर्मांप्रमाणे आपण आता जिथं असायचे तिथं आहोत असा विवेक व्यक्ती करत नाही। त्याच्याऐवजी ती स्पर्धा करते, ती आशा धरते आणि आहे ती परिस्थिती सुधारण्याची देखील आशा धरते किती प्रमाणात, त्याच्याबद्दल स्वप्न देखील पाहते, याला समर्थांचा विरोध आहे। त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या आशा आल्या, त्याप्रमाणेच ममता देखील आली। ममता ही एक अशी गोष्ट आहे, आम्ही पाहिलं माझ्या वडिलांच्या बदल्या होत असत तर घर सोडून जाताना वाईट वाटत असे, ते गाव सोडून जाताना वाईट वाटायचं, लहानपणी तर आम्ही रडायचो की इतके चांगले मित्र, इतकं छान घर, ते घर आपलं वाटायला लागतं। भाडेकरू आणि मालक हा जो संघर्ष आहे त्याचं कारण या ममतेमध्ये देखील आहे। बरीच वर्ष राहून राहून ते घर आपलं वाटायला लागतं आणि मग प्रत्येक देशात अर्थात वेगवेगळी परिस्थिती आहे। आपल्या देशामध्ये कायदे देखील भाडेकरूच्या बाजूनी केले गेले, मग त्या ममतेला काही सीमाच नाही। जीवनामध्ये भांडण आणि स्वार्थाकरता म्हणून कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी, हे या आशेमुळं ममतेमुळं असं चालतं। समर्थ असं म्हणतात की या सगळ्या गोष्टी दुःख रूपी संकटामध्ये नेऊन घालतात, त्यातच असणारा अहंकार की जो सगळ्यांना पायदळी तुडवतो, अशा अहंकारी व्यक्तीला सगळे शेवटी पायदळी तुडवतात। समजत नाही अहंकार वागवत असताना, आपल्या कलेचा अहंकार, वेगवेगळ्या गोष्टींचा अहंकार शेवटी लोकांच्या मनातून जेव्हा उतरतो, आपल्याला काही किंमत नाही असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा वेळ निघून गेलेली असते। त्याच्यामध्ये असणारी काम मगर मिठी, आता याच्यावर मी परत परत बोलणार नाही, तिरस्काराची भावना, निष्कारण तिरस्कार, जाती जातींमध्ये तिरस्कार, धर्माधर्मामध्ये तिरस्कार, भाषेचा तिरस्कार आणि व्यक्तिगत पातळीवर तिरस्कार, मद मत्सर वोहटेना भूली पडली, त्याचसोबत असणारा मत्तता, मद आणि मत्सराचा भाव, वासना, ती जणू भामीण सर्पासारखी गळ्याला फास देऊनच बसलेली आहे आणि एवढं करून माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, माझा प्रपंच। एका प्रमाणामध्ये हे सगळं खरं आहे, समर्थांना हे अमान्य करायचं नाहीये। आपणच निर्माण केलेला प्रपंच, आपण विवाह केला, आपल्याला मुलं झाली, त्यांच्या संबंधीची आपली कर्तव्य आहेत, आपलं एक घर आहे सुरक्षित राहण्यासाठी, हे सगळं मान्य आहे। मग त्या मुलांची शिक्षण आहेत, पुढे त्यांची लग्न आहेत, त्यांना मुलं होणं आहे, हे सगळं मी चालवतो असं वाटणं, घरातली प्रत्येक गोष्ट आपण चालवत नाही, पण आपण पैसे मिळवून आणून घरात देतो म्हणजे घर मी चालवतो असं वाटतं। पत्नी आजारी पडली की कळतं की घर कोण चालवतं। मुलांना मी शिकवलं असं वाटतं। क्वचित कोणाची तरी मुलं शिकत नाहीत अथवा नापास होतात तेव्हा समजतं की आपण शिकवतो ही गोष्ट खोटी. त्यांची ती शिकत असतात, त्यांना बुद्धी मिळालेली असते, त्याप्रमाणे आपण फक्त त्यांना संधी उपलब्ध करून देत असतो. म्हणून या कोणत्याही गोष्टी ओझ म्हणून आणि माझं आहे इतकं कोणाचा मुलगा त्याला कमी मार्क मिळाले तर तो मला असं म्हणत होता की हे माझं फार मोठा अपयश आहे असं मला वाटतं. आमचा नातेवाईक, मी म्हटलं तुझं अपयश कसं, तुझ्या मुलाला कमी मार्क पडले हे तुझं अपयश कसं. ऑफिसमध्ये माझा मित्र आपल्या मुलाचे पेढे वाटत होता आणि मी नुसतं स्वस्थ बसणार की काय, काय यांनी केलं असं तो म्हणत होता. एका प्रमाणात वाईट वाटणं बरोबर आहे, पण सगळ्यांचंच ओझं डोक्यावर घेणं हे कसं काय करता येऊ शकेल, त्यांनी तो किती वाकेल मोडून पडेल. बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने, भ्रांतीचे पडिले भ्रांतीचे अंधारे, नादविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे भूतबाधा. अशा प्रकारचं संसाराचं संसारपुराचं वर्णन समर्थांनी केलं. बहुतेक आवर्ती पडिले आणि या संसाररूपी भोऱ्यामध्ये बहुतेक जण सापडले असं समर्थ म्हणतात. प्राणी वाहतची गेले जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे, पण त्यांच्यामध्ये ज्यांनी भगवंताला भावार्थ बळाने हाक मारली, बोभाईले म्हणजे फार मोठ्यांदा हाक मारली, आता तू धाव याकरता हाक मारली आणि भावार्थ बळाने हाक मारली, देव आपण घालूनी उडी, तयासी नेले पैल थडी, येरते अभाविके बापुडी वाहतची गेली. अशांना मात्र देव आपण उडी घालतो आणि बुडत असणाऱ्या त्यांना आधार देतो, त्यांच्या कासेला धरतो आणि त्यांना पलीकडे घेऊन जातो. आतापर्यंत मुख्य भक्ताचं वर्णन समर्थांनी जे केलं त्याच्यामध्ये आपण आपला बोध प्राप्त करून घेणारा, अविनाशी तत्वाशी अनन्य होणारा तो मुख्य भक्त असं समर्थांनी सांगितलं ना. इथं समर्थ असं सांगतायत की भावार्थ बळाने ज्यांनी हाक मारली, देव आपण उडी घालतो आणि त्याला पहिलं थडी घेऊन जातो. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पावी भाविकाला रक्षित असे. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निजदासाचे. फार महत्वाची गोष्ट परमार्थामध्ये सांगितली जाणारी आणि अनुभवाला देखील येणारी अशी समर्थ वर्णन करून सांगताहेत. याला कोणतं लॉजिक आहे, याला कोणतं लॉजिक नाही, एरवी संसार आणि संसारामध्ये गुंतून पडणं हे सर्वांच्या बाबत घडतं. मी अशी एक गोष्ट विनोद वाचलेला होता की मुल्ला नसरुद्दीनची बायको इतकी वैतागली मुलाला त्याच्या विक्षिप्त वागण्याला ती म्हणाली की मी आहे म्हणून तुझा संसार चाललाय, दुसरी असती तर कधीच सोडून गेली असती. मुल्ला म्हणाला मी एवढा भाग्यवान कुठे आहे, माणूस कंटाळतच नाही, आपल्या वर्तनाला कंटाळत नाही, आपल्या परिस्थितीला कंटाळत नाही, आपलं जे वागणं बोलणं चालणं असतं ते जसंच्या तसं चालू ठेवतो, त्याला फरकच पडत नाही. अशा अभिमानाने वागत असताना कोणी कोणी असे असतात असं समर्थ म्हणतात की ते भगवंताला हाक मारतात, देवाला हाक मारली तर देव धावून येतो. या परमार्थाचं मला स्वतःला फार आकर्षण आहे. याचा अर्थ असा की ही एक भक्ताची कॅटेगरी आहे, ती जन्मजन्मांनी मिळत असेल कदाचित त्याला, पण तसा भक्त आपण व्हावं असं माझं आकर्षणाचा विषय आहे. एरवी तत्वज्ञान, शास्त्राभ्यास, कर्माचा विशिष्ट तऱ्हेने अभ्यास, कर्माचा सिद्धांत, ध्यान, ध्यानातून मनाचं अमन, मग उन्मन, मग तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, यापेक्षा मला स्वतःला हे आवडतं, पण हे फार अवघड आहे असं लक्षात येतं. हे खूप अवघड आहे. भावार्थ बळाने भगवंताला हाक मारणं कारण सगळ्या संतांनी असा विश्वास ठेवला की भगवंताचं मन हे पूर्ण दयेने भरलेलं आहे. गजेंद्राच्या हाकेसरशी धावत जे आले असं नाथांनी म्हटलेलं आहे. गजेंद्रांनी गजेंद्र मोक्षाचीच शास्त्र पुराणामध्ये त्याचा पाय मगरींनी पकडला पाण्यामध्ये, तेव्हा त्यांनी भगवंताचा धावा केला आणि भगवान विष्णूंनी येऊन गजेंद्राला सोडवलं. त्यांनी अनन्य होऊन धावा केला. किंवा प्रल्हादाच्या भावार्थासी स्तंभी गुरगुरले, अजाण, वयाने लहान, विश्वास ठेवणारा, नारद अनुग्रह देऊन गेले. आणि मोठ्या भक्तिभावाने नारायणाला हाक मारणारा दैत्य कुळातला, पुढे पुढे सर्वत्र नारायणच आहे असा गुरुवचनामुळे विश्वास निर्माण झालेला. त्याच्या उन्मत्त वडिलांनी तुझा नारायण या खांबात आहे का असं विचारलं आणि तो म्हणाला की चराचरात आहे, त्या अर्थी खांबातही आहेच. म्हणून त्यांनी त्या खांबाला लाथ मारून तो खांब मोडून टाकला आणि त्या खांबातून भगवंत बाहेर आले. आणि त्यांनी त्यांच्या प्रल्हादाच्या वडिलांचा वध केला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं. कोणत्याही बुद्धिवादापेक्षा मला ही गोष्ट जास्त आवडते. अशा करता आवडते की असा भाव ठेवण्याचं एक आकर्षण आहे. मला तो ठेवता आलेला नाहीये, पण असा भाव असावा असं वाटतं. पांचालीचा करुणा वचने धावत जे आले कळवळूनी आले, याच्यात मला कोणताही कार्यकारण भाव शोधावा असा वाटत नाही. विश्वासही ठेवावा असा वाटतो. आणि खरं म्हणजे या परमार्थाचं फार आकर्षण वाटतं. अशा प्रकारचा भाव कोणाला तरी एखाद्या भाग्यवानाला प्राप्त होत असावा. भगवंतांनी स्वतःच्या जीवनाबद्दल सांगताना देवकी वसुदेवास्तव जाहला तो मी कुमारीसाठी गोकुळी गेला. त्या गोपी काय होत्या? काय त्यांना शास्त्र माहीत होती? त्यांना काय ध्यानाच्या प्रक्रिया माहीत होत्या? भगवंत त्यांच्यामध्ये रमले असं मला वाटत. माझी अशी श्रद्धा आहे, मी चुकीचं बोलतोय हेही मला माहिती आहे, पण भगवंत गोपींबरोबर ज्या तऱ्हेने रमले त्यामुळे गोपींना तसं भगवंतांचंही जीवन, त्यांचीही अंतर्व्यक्ती या रमण्यामुळे समृद्ध झाली अशी माझी श्रद्धा आहे. चुकीचं आहे मला माहिती आहे, कारण ते आधीच परिपूर्ण होते. पण व्यक्ती म्हणून अशा प्रकारच्या रमण्याची भगवंतांना गरज होती. अशा भक्ताची भगवंतांना ही गरज असते म्हणून, कारण तेच म्हणतात तयांचे आम्हा व्यसन, ते आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळती तई, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग, तयांचे आम्हा व्यसन आमुचे ते निधी निधान किंबहुना समाधान ते मिळे तई. त्यावरून असं वाटतं, मी स्वामीजींचंही पाहिलंय, आमच्यापेक्षा याचा अर्थ आपल्या सगळ्यांपेक्षा स्वामीजी त्यांच्या जवळ येणाऱ्या भोळ्या भाबड्या अशा भगिनी वर्गामध्ये अतिशय रमत होते. त्यांना त्यांनी खूप आधार दिला, त्यांना मानसिक बळ दिलं. पण देवालाही त्याची गरज होती. आपण एक 5 मिनिटं थांबू.
हरि 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 स्वामी जी हरि हरि।
अशा हाक मारणाऱ्या भक्तांमध्येच मीराबाई होत्या। अशा हाक मारणाऱ्या भक्तांमध्येच तुलसीदास होते। माझ्या स्वामींच्या जीवनामध्ये असे अनन्य भक्त आले आणि त्यांचं जीवन पाहायला मिळालं। संतांच्या जवळ असे अनन्य भक्त येतात आणि त्यांचं जीवन पाहायला मिळतं आणि अशा संतांकडे आलेल्यांचं जीवन जर लिहिलं गेलं किंवा लिहिलं गेलं असतं तर जी प्रचलित पुराणं आहेत तशी शेकडो पुराणं निर्माण झाली असती। रामकृष्णांच्या जवळ असे लाटू महाराज होते, अनन्य अनन्य भक्त, केवळ तुमच्या करता आलो असं म्हणणार आहे। स्वामीजींच्या जवळ अशी एक व्यक्ती मी पाहिली, ती म्हणजे मंगल खेर। तिला स्वामींशिवाय दुसरं काहीही माहिती नव्हतं। तिला हृदयाचा असलेला जो दुर्धर आजार होता, जो बरा होणार नाही किंवा कठीण आहे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि मंगलचे वडील स्वरूपानंदांकडे घेऊन गेले तिला। ते स्वरूपानंदांचे अनुग्रहित होते। स्वामीजी असं म्हणाले की डॉक्टर असं म्हणतात पण देवाच्या मनात असेल तितकी जगेल, तितकी राहील। म्हणजे पुढचे वर्ष सहा महिने हिने काढले तरी खूप आहे असं कदाचित डॉक्टर म्हटले असतील। डॉक्टर म्हणजे काही देव नाही। नंतर स्वरूपानंदांनंतर ती स्वामीजींकडे येऊन राहिली। स्वामीजींच्या ठिकाणी तिची असणारी अनन्य ता अनन्य भक्ती ही त्या काळात जवळून पाहिली। पुराणातल्या कथा खूप आकर्षक वाटतात पण ही कथा देखील तितकीच आकर्षक आहे। तिने देह ठेवला तेव्हा प्रयाग हॉस्पिटल मध्ये स्वामीजींच्या मांडीवर तिचं डोकं होतं। तिथं नाम सांगितलं गेलं। स्वामीजींच्या हातून गंगा जल प्राशन तिने केलं आणि स्वामीजींच्या मांडीवर तिने देह ठेवला। तिचे वडील देखील उशिरा आले, तिचा अंत्यसंस्कार स्वामीजींनी वैकुंठमध्ये केला। इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले, हे भजन ऐकताना सद्गतीत झालेले खूप लोक पाहिलेत। मी स्वतःही सद्गतीतच होतो कारण तसं आपल्याबाबत व्हावं असं मलाही वाटतं। पण मेरा सावला निकट हो असं मंगलच्या बाबत झालं। अंत्यसंस्कार झाले आणि मग मंगलचे वडील तिथे आले, त्यांचाही तेवढाच भाव होता। अजून एक स्वामीजींच्या जीवनातल्या अनन्य भक्त मी पाहिल्या, त्यामध्ये श्यामाताई पेंडसे। तुम्ही मंगलच्या ज्ञानाची परीक्षा करू नका, तिला किती शास्त्र सांगता येत होती, तिला भगवद्गीता माहीत होती का, तिला ज्ञानेश्वरीचे अर्थ सांगता येत होते का, तिला उपनिषद माहीत होती का, ती प्रश्नांना उत्तरं देऊ शकत होती का, हे पाहायचं नाही. तुम्ही शबरीला शास्त्र माहिती होती का हे विचारू नका. तसं श्यामातही देखील अशाच स्वामीजींच्या जीवनकाळात अशा एक दोन व्यक्तीच पाहण्यात येतात. स्वामीजींशिवाय काही त्यांना माहीत नव्हतं, काही सुचत नसे. त्या नागपूरला राहायच्या. नागपूरला त्या काळामध्ये इथंही काही मंडळी बसली असतील कदाचित नागपूरची, आत्ता श्यामाताईंना पाहिलेली किंवा त्यांनी केलेलं काम पाहिलेली. नागपूरला बस सर्व्हिस, पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसही चांगली नाहीये. जिथपर्यंत बस घेऊन जाईल त्याच्यानंतर मैल दोन मैल चालून त्या एखादं केंद्र घ्यायला जायच्या. माझ्या स्वामींचं काम आहे म्हणून त्यांना किती परफेक्ट निरूपण येत होतं त्यांना. पण त्यांना स्वामी 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 आणि स्वामी, त्या आनंदी होत्या. ज्याला शास्त्र माहिती आहेत तो चिंतेत आहे का, तो दुःखात आहे का, तो तळमळतो का तो आनंदी आहे, विश्वासामुळे किंवा भावामुळे, त्याच्या ठिकाणी निश्चिंतता निर्माण झालेली आहे. शास्त्रांनी निश्चिंतता निर्माण व्हायला पाहिजे ना, अभ्यासानी. ती भावामुळे ज्यांची झालेली आहे ते श्रेष्ठ भक्त. मी नागपूरला जायचो तर स्वामीजी आल्यानंतर गोविंदा आला रे असं त्या म्हणत असत आणि स्वामीजींना ओवाळत असत. मलाही तशाच प्रकारे त्या सामोऱ्या येत असत. त्यांना असं वाटायचं की स्वामीजीच आले. स्वामीजींनी ज्यांना उत्तराधिकार दिले ती व्यक्ती आली म्हणजे माझे स्वामीच आले. मला फोन आला की श्यामाताईंची तब्येत फार खराब झालेली आहे, तुम्ही तिथे याल. मी दरवर्षी नागपूरला जाऊन तीन दिवसाचं साधना शिबिर घेतो तर त्यावेळेला त्या असतील नसतील कोण जाणे. तशी ती अवघडच परिस्थिती होती कारण त्या जर त्यांच्या घरीच उतरतो असं ठरलं की बघू काय होतंय ते. तर श्यामाताई मी गेलो त्या दिवशी अतिशय उत्साहानी उठून बसलेल्या होत्या. ते त्यांना बसवत नव्हतं. स्नान घाला म्हणाल्या मला, उठून बसल्या आणि त्यांच्या खोलीतूनच त्यांनी गोंदिया आला रे म्हणाल्या. आणि स्वामी आपल्या घरी आले हे पूर्ण समाधान त्यांना होतं. मी गेलो परत आलो पुण्याला त्या दिवशी सकाळी त्या परत उठून बसल्या. नाहीतर मधल्या काळात त्यांना ऑक्सिजन द्यायची वेळ आली. तीन दिवस आमचे कार्यक्रम चालले ते तीन दिवस श्यामाताई सिरियसच होत्या. निघालो त्या दिवशी उठून बसल्या, माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला, माझा बाळकृष्ण म्हणाल्या, हात जोडून नमस्कार केला. मी 2 वाजता घरी आलो आणि मला 6:30 फोन आला की श्यामाताईंनी देह ठेवला. देवानी आपण स्वतः उडी घालून या भक्तांना पहिलं थडीला नेण्याचं जे ब्रीद आहे ते ब्रीद आज ताब्यात सांभाळलं जातं. आणि हा चमत्कार भारतवर्षामध्ये जिथं जिथं साधू संत आहेत आणि असा विश्वास ठेवणारे भक्त आहेत त्यांच्याबाबत वारंवार घडतो अशी माझी खात्री आहे. देव आपण घालूनी उडी तयासी नेले पैल थडी, पण ती उडी ज्यांच्या करता पडणार ते कसही असेल तरी, म्हणजे त्याच्या भेटीत त्याच्या भेटीचा अनुभव घेणारे, त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्यामध्येच रमणारे, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम हे शास्त्राबद्दल म्हटलं जातं, आत्म्याबद्दल म्हटलं जातं, पण ते व्यक्तीबद्दल म्हणतात. जेव्हा श्रीकृष्णांनी देह ठेवला तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं तर उद्धवाला की बाकीच्या सगळ्यांचं ठीक आहे, ते ज्ञानाने आपल्या स्वतःला आवरू शकतील. पण माझ्याकरता तळमळणाऱ्या आपल्या आपल्या स्वतःपेक्षा देखील माझ्यावर अधिक प्रेम करणाऱ्या गोपींना हे कसं काय सहन होईल. तू गोकुळात जा आणि त्यांची समजावणी कर असं श्रीकृष्णांनी सांगितलं, म्हणून उद्धव गेले. त्यांनी ती बातमी सांगितली की श्रीकृष्णांनी देह ठेवला, ते आता इथं नाहीत आणि तुम्ही शोक करू नका. तेव्हा त्या हसायला लागल्या. त्या म्हणाल्या की त्यांनी आयुष्यभर सगळ्यांना झकवलं, आपलं स्वरूप प्रगट केलं नाही, त्यांनी तुलाही फसवलेलं दिसतंय. श्रीकृष्ण कुठं गेले नाहीत, ते आमच्या आतच आहेत. आम्ही हवं तेव्हा त्यांना बाहेर काढतो, त्यांच्याशी बोलतो, खेळतो. गोपी दुःखात चूर होतील असं जे उद्धवाला वाटलेलं होतं, तर गोपी बोधात होत्या असं उद्धवाच्या लक्षात आलं. उद्धव त्या मातीमध्ये लोळला, गडागडा लोळला. म्हणून बुद्धिवादी एखाद्याला भावाला कमी समजतो, पण बुद्धिवाद्याला जो संशय येतो तो भाविकाला येत नाही. असं असल्यामुळं अज्ञश्च अश्रद्धदानश्च संशयात्मा विनश्यती असं बुद्धिवाद्याचं होण्याची शक्यता असते. ज्याला बुद्धीने आपल्याला सगळं समजतं असं वाटतं त्याला संशय देखील येतो. जेव्हा समजत नाही तेव्हा त्याचं कठीण होतं, पण भाविकाचं असं कधी होत नाही. त्याचा भगवंतावरचा भाव ढळतच नाही. त्यांनी काहीही ऐकलं तरी ढळत नाही भगवंतांबद्दल. त्यांनी चोरी केली असं ऐकलं तरी ढळत नाही. भगवान श्रीकृष्णांनी व्यभिचार केला असं ऐकलं तरी ढळत नाही. काही झालं तरी भावच ढळत नाही. जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निज दासाचे. अशा भक्ताचं सगळं संसार दुःख, तो दुःखात नसतोच. याचं कारण त्याच्या मनाचे वेध हे भगवंताच्या पादपद्मी असतात, आपल्या सद्गुरूंच्या जवळ असतात. ज्या चालू गोष्टी असतात त्या असायच्याच, काय ज्या असतील त्या असतील असं त्याला वाटत राहतं. आणि हा परमार्थ फार कठीण आहे. हा परमार्थ फार क्वचित लोकांना, माझी तर अशी कल्पना आहे की जन्मजन्माच्या श्रद्धेच्या अभ्यासाने लाभत असावा। विष का प्याला राजाजीने भेजा, पीबत मीरा हासी रे। जे जे असेल ते त्याची इच्छा असं जो समजतो ही सोपी गोष्ट नाही। म्हणून ते मुख्य भक्त वगैरे ही जी निरूपण आहेत आपण ते सगळं पाहणार आहोत, पण समर्थांनी ज्या अर्थी लिहिलंय त्या अर्थी समर्थांनाही या भक्तीचंही आकर्षण आहेच। जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे, धन्य तेची दैवाचे भाविक जन। पुढच्या वेळेला आपण बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा। गुरुदक्कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी नारायण। हरी हरी बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि
श्रीराम। काही निवेदन आहेत। आज सायंकाळी 6:30 वाजता